आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नामयज्ञैस्ते दंभेन अविधिपूर्वकम्। स्वतःविषयी जलभ्रम झालेला आहे, ज्याचं चित्त अनेक चित्त झालेलं आहे असा, जो अविवेकाच्या आच्छादनामध्ये सापडलेला आहे असा, कामभोगामध्ये किंवा विषयभोगामध्ये जो आसक्त झालेला आहे असा अस्वस्थतेचं जीवन जगतो। तो नरकामध्ये जातो म्हणजे तो अशांत असतो, त्याला शांती सोडून गेलेली असते। पाचव्या अध्यायामध्ये एक श्लोक असा आहे की युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम। जो युक्त झालेला आहे आणि ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला आहे, युक्त झालेला आहे म्हणजे जो आत्म्याशी संलग्न झालेला आहे, ज्याला देह मन आणि बुद्धी याच्याही पलीकडे असणारी आत्मस्थिती ज्याच्याशी तो जडून राहिलेला आहे, असा युक्त कर्मफलाचा त्याग करून शांतीला प्राप्त होतो। तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिलेली आहे की त्याला घरी येऊन शांती माळ घालते। आणि हा अशांतीचा मूर्तिमंत पुतळा होऊन गेलेला असतो। असुरी संपत्तीचं वर्णन आहे, अशांती जरी असली तरी देखील त्याचा विषयाचा भोग घेण्याची इच्छा अनिवार्यच असते। हा नेहमीचा घोटाळा आहे की विषयापासून सुख मिळेल अशा अपेक्षेनी आणि किंचित सुख मिळतं, त्यामुळे हेच सुख अधिक मिळवायचं म्हणून मनुष्य विषयांच्याच मागे धावतो। विषयांच्या मागे धावून सुख मिळत नाही हे त्याला नीट समजतच नाही। अशी व्यक्ती अत्यंत अभिमानात सापडते असं पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। आत्मसंभाविताः, तो गर्विष्ठ होऊन राहतो, तो आत्मश्लाघेमध्ये मशगूल असतो, तो स्वतःलाच पूज्य समजायला सुरुवात करतो। जेव्हा समजतं की चार चौघांपेक्षा अप्रतिम भोग भोगणारा मी आहे, तेव्हा तो स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो। जेव्हा इतरांपेक्षा आपल्याकडे सत्ता एकवटलेली आहे असं त्याला समजतं, माहीत असतं, तो स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो। इतरांपेक्षा आपल्याकडे धन वारेमाप आहे असं त्याला जेव्हा समजतं, आणि ते धन देखील योग्य मार्गाने मिळवलेलं नसतं, बळजबरीने धमकावण्या करून, अशा वेळेला त्याला श्रेष्ठत्वाचा एक गंड चढतो, त्याला आपल्या शक्तीचा देखील अहंकार असतो। असं असल्यामुळे तो आत्मसंभाविता म्हणजे स्वतःची संभावना आदर स्वतःच करणारा, स्वतःच स्वतःला पूज्य मानणारा, स्वतःची स्तुती स्वतः करणारा आणि त्याची स्तुती इतरांनी केलेली देखील त्याला अति आवडते असा। सहसा दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीला अथवा धड जीवन जो जगलेला नाही अशा व्यक्तीला, आणि ज्यांनी अनेक वैरी करून घेतलेले आहेत अशा व्यक्तीला, वारंवार आपण बलवान आहोत, आपण पूर्वी पराक्रम गाजवलेला आहे अशी कोणीतरी आठवण करून दिली तर फार बरं वाटतं। राजाच्या किंवा सम्राटाच्या दरबारामध्ये स्तुती पाठक असत. रोज राज्य कारभार करताना आणि अनेक अडचणी सोडवताना त्याची आत्मविश्वासाची पातळी इतकी खाली जाते कधी कधी की त्याला स्तुतीची गरज असते. त्याला वारंवार सांगायला लागतं की तुम्ही हे युद्ध जिंकलेलं होतं, तुम्ही त्यावेळेला असा असा निर्णय घेतला त्याचा किती फायदा झाला. जे स्तुतीपाठक असतात त्यांनी तो स्वतःच्याच मनावर जणू उपचार करून घेत असतो, मानसोपचार करून घेत असतो. थकलेला असतो खरा, त्याला आयतं बळ मिळवायचं असतं, पण त्याच्या बरोबरीने तो स्वतःचीच टिमकी स्वतः वाजवायला सुरुवात करतो. महाभारतात कर्ण अशा प्रकारची व्यक्ती दाखवलेली आहे. तो आत्मसंभावित म्हणूनच होता. वारंवार त्याला स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यकता वाटत असे. अनंतरांनी म्हटले की अर्जुन आणि कर्ण म्हणजे कुंतीला आधीच्या वयात झालेला कर्ण आणि मग नंतर विवाह होऊन पांडूंनी दिग्विजय केला, कितीतरी काळ सुखाचा गेला, नंतर वनवासात जायला लागलं पांडूला, तेव्हा झालेली मुलं आणि त्यातही तीन नंबरचा युधिष्ठिर, भीम आणि मग झालेला अर्जुन यांच्या वयात किती फरक होता. जेव्हा राजकुमारांच्या परीक्षा घेतल्या गेल्या तेव्हा जेव्हा इतर राजकुमार अधिकाधिक 14 ते 20 या वयाचे असतील तेव्हा तो 25-28 वर्षांचा तरी असेल असं आनंदराव म्हणतात. फार मोठं अंतर होतं, लहान मुलाला आव्हान दिलेलं होतं. अर्जुनाचा जर पराक्रम पाहिला आणि दोघांच्या वयातलं अंतर जर पाहिलं तर आपण श्रेष्ठ आहोत असा डंका वारंवार त्यांनी पिटलेला आहे. स्वतःची स्वतः स्तुती करणं हे रावणाने देखील केलेलं आहे. जो असुरी प्रवृत्तीचा मनुष्य असतो तो सहसा आत्मश्लाघेमध्ये अतिशय मशगूल असतो. आपण श्रेष्ठ ही असुरी वृत्ती आहे. आणि लक्षात घ्या की आपण जी नावं घेतो त्या असुरांच्या ठिकाणीच ती आहे अशा भ्रमात राहायचं कारण नाही. जेव्हा जेव्हा कधीही कुणालाही आपण कुणापेक्षा श्रेष्ठ आहोत असं वाटतं, वस्तुतः ईश्वराने जगत व्यापलेलं आहे, सर्वांच्या अंतर्यामी तोच आहे. कोणत्या का अंगानी होईना आपण श्रेष्ठ असं वाटत असतं तेव्हा काही एक असुर भाव त्याच्या ठिकाणी निश्चित आलेला असतो, त्याच्याशिवाय शक्यच नाही. माझा एक मित्र होता, तो आणि मी आम्ही दोघं स्वामीजींच्याकडे गिराईक आलेलो होतो दुकानात काउंटरवर, आणि स्वामीजी गिराईक करत होते आणि तो माझ्याशी बोलत होता. गिराईक दरम्यान निघून गेलं, ते सगळे कापडाचे तागे गुंडाळून घड्या करून नीट शेल्फमध्ये ठेवून मग परत जाग्यावर येऊन बसत असत. तेव्हा तो मला असं म्हणाला की मला तुला सांगतो, लहानपणापासून आपण कोणी विशेष आहोत, आपण मोठे आहोत आणि मोठेच होणार अशा प्रकारचा भाव माझ्या ठिकाणी आहे. तर तू सांग की हे बरोबर आहे की चूक आहे, चांगला मुलगा होता. मी त्याला म्हटलं की अशी प्रेरणा असू शकते, आणि मी त्याला असं म्हटलं की माझ्या ठिकाणीही लहानपणापासून आपण कोणीतरी मोठे होणार अशी एक अस्पष्ट जाणीव होती, पण जसं जसं मी वाचायला लागलो, स्वामीजींकडे यायला लागलो, प्रवचन ऐकायला लागलो तेव्हा मला असं समजलं की द्वेषरहित होतो तो मोठा होतो, जो मत्सररहित होतो तो मोठा होतो, जो सर्वांशी मैत्री करू शकतो स्पर्धा भावना टाळून तो खरा मोठा होतो, असं आमचं बोलणं चाललेलं होतं. मी म्हटलं की भगवद्गीतेतले श्लोक स्पष्ट दिसतात, भक्त असेल तर अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण एवच, ज्ञानी पुरुषाची लक्षणं असतील तर अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम अशी लक्षणं सांगितलेली आहेत. याचा अर्थ आपली जी प्रेरणा आहे, प्रेरणा असू शकते पण त्या प्रेरणेला आपण योग्य रीतीने वळण देणं गरजेचं आहे असं मी त्याला सांगत होतो, असं माझ्या लक्षात आलं. आपण नम्र असू तर मोठे होऊ, आणि असं आमचं बोलणं चाललेलं असताना स्वामीजी तिथे येऊन बसले, आमचं बोलणं खंडित झालं. हे बोलणं आम्ही तसं हलक्या आवाजात बोलत होतो पण स्वामीजी ऐकत होते असं लक्षात आलं. नंतर थोड्या वेळ स्वामीजी बसले, काही अजूनही नंतर लोक आले, बोलणं चालणं झालं, त्याला प्रसाद दिला, तो गेला आणि मला स्वामीजी म्हणाले की तू म्हणालास, तू म्हणतोस हे अतिशय खरं आहे, जो नम्र होतो तो मोठा होतो, ज्याची सर्वात्मक भाव ज्याच्या ठिकाणी निर्माण होतो तो मोठा होतो. ज्ञानेश्वर महाराज मोठे माऊली अशा करता की विश्वात्मके देवे, आपले सद्गुरु सर्व विश्वामध्ये आहेत असं त्यांना वाटायला लागलं. सगळ्या जगाचं कल्याण व्हावं अशी बुद्धी त्यांना, म्हणून ते मोठे. म्हणजे मी कलेमध्ये मोठा झालो म्हणून मोठा, मी गायन वादनात मोठा झालो म्हणून मोठा, मी शिक्षणात मोठा झालो म्हणून मोठा, मी विद्वत्तेत मोठा झालो म्हणून मोठा, मला मोठी सत्ता मिळाली म्हणून मी मोठा, अथवा मला खूप संपत्ती मिळाली म्हणून मी मोठा, असा मोठेपणाचा अर्थ नाही. याचा अर्थ संपत्तीमान असेल तो छोटा नसतो, संपत्ती ही त्याच्याजवळ मोठीच गोष्ट आहे. ज्याच्याविषयी ज्याच्याकडे सत्ता आहे तो काही छोटा नसतो, सत्ता ही मोठीच गोष्ट आहे. विद्वत्ता ज्याच्याजवळ आहे तो छोटा नसतो, विद्वत्ता ही मोठीच गोष्ट आहे, पण त्याचा अहंकार बाधक असतो. त्या सत्तेचा, त्या संपत्तीचा, त्या विद्वत्तेचा जर जगताच्या हिताकरता सर्व भूत हितरती ही जर अंतकरणात नसेल तर ते स्वार्थात जमा होतं, मग मोठेपणा दूर राहतो, मोठा होऊ शकत नाही, तो स्वतःचं जीवन जगतो. म्हणून जो आत्मश्लाघी असतो अथवा स्वतः पूज्य अथवा मोठा समजतो, तर अशा व्यक्तीने थोडा बदल करून ही प्रवृत्ती चांगली, कारण सद्गुरु जेव्हा उपदेश करतात तेव्हा देखील तू मोठा आहेस असाच उपदेश करतात, ते परमात्मतत्वच तू असा उपदेश करतात. हा जो उपदेश आहे सद्गुरूंनी शिष्याला केलेला, हा इतर मोठेपणापेक्षा कितीतरी मोठा, पण अशा प्रकारची तो परमात्माच मी अशी बुद्धी ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवली, तर तो नम्र व्हायला पाहिजे, तो अद्वेष्टा व्हायला पाहिजे, तो अमानित्व या गुणांनी युक्त असला पाहिजे, त्याच्या ठिकाणी दया असली पाहिजे, त्याला सगळं जग जणू आपले आप्तेष्ट आहेत, जे जगाशी जुनाट सोयरिक असं वाटलं पाहिजे, असा त्याचा कुठेतरी अभ्यास असेल तर तुकाराम महाराज म्हणतात ना, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, त्याच्या ठिकाणी नम्रता असली पाहिजे, मग ते दैवी संपदेमध्ये हाच मोठेपणाचा भाव त्याला दैवी संपदेकडे आणि पुढे परमात्म ज्ञान प्राप्त करणाऱ्या प्राप्त पुरुषाकडे असं घेऊन जाईल. याच्या उलट जो आत्मसंभावित स्वतःला पूज्य अथवा मोठा समजतो, अशा व्यक्तीची अशा व्यक्ती अगदी ओळखता येतात. रामकृष्ण म्हणत असत की झगझगीत कपडे घालणारा, गळ्यात सोन्याची साखळी लावून ती थोडीशी कॉलरच्या बाहेर काढणारा, ज्यांनी घातली आहे असं समजावं असा, छान छोकी करणारा, कानात फूल अथवा अत्तर अत्तर लावणारा, कानात फूल लावणारा अडकवणारा, सोन्याच्या चांदीची बटणं लावणारा आणि अशा विषयामध्ये रमणारा आणि इतरांना तुच्छ समजणारा, अशा व्यक्तीचा परमार्थाकरता काही उपयोग नाही असं म्हणायचंय. हा परमार्थ करू शकणार नाही. अशा व्यक्ती जर कुठं गेल्या तर चार चौघांसारख्या बसणार नाहीत. त्या आल्या तर त्यांची विशेष दखल तिथं अनेकांनी घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. तो स्वतः आत्मश्लाघा करतो, स्वतःला श्रेष्ठ मानतो, पण त्याला जर कोणी श्रेष्ठ मानलं नाही त्या ठिकाणी जर त्याचा अपमान झाला, आणि अपमान होऊ शकतो बरं का, कोणावर केव्हा काय प्रसंग येईल काही नाही सांगता येत. स्वतःवरचा अपमान निमूटपणाने गिळणं, सहन करणं, परत त्या वाट्याला नका जाऊ, पण तिथं भांडाभांडी करणं. काही काही लोक लग्न समारंभाला, बारशाला, साखरपुड्याला ते येऊन असे उभे राहतात आणि खुर्च्या बऱ्याच रिकाम्या असल्या तरी सहसा बसत नाहीत, मग कोणीतरी त्यांची दखल घ्यायची, पुढे न्यायचं, मग ते बसणार. हा जो आपल्या स्वतःला विशेष समजण्याचा भाव आहे, अशी व्यक्ती कधीही धार्मिक अथवा पारमार्थिक होऊ शकत नाही. स्वतःच्या देहाचं स्तोम, देहाचा याचा अर्थ आपल्या अस्तित्वाचं, आपल्या असणेपणाचं फार मोठं स्तोम माजवणारी जी व्यक्ती असते ती आत्मविचारापासून फार दूर असते, ती जवळ राहू शकत नाही आत्मविचाराच्या. असं असल्यामुळं आपण स्वतःच केंद्रस्थानी असावं आणि सर्वांनी आपल्या पुढे करावं अशी त्याची भावना असते. अशा प्रकारचा आत्मसंभावित गजर झाला पण आपण थांबलो नाही का, बरोबर, आपण एक मी विसरून गेलो, आपण एक 2-5 मिनिटं थांबू. हरि 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 स्वामी जी हरि 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 राम राम। म्हणून आत्मसंभावित म्हणजे स्वतःला पूज्य समजणारा हा आसुरी संपत्तीचा असेल, तर दैवी संपदेचा जो पुरुष असतो तो पुढं किती 17-18 अध्यायामध्ये देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, देव द्विज गुरु आणि ज्यांची अतिशय शुद्ध प्रज्ञा आहे अशा आचार्यांना त्यांची पूजा करणारा असं वर्णन केलेलं आहे। आपण पूजक असावं आणि जे श्रेष्ठ आहेत म्हणजे ज्ञानानी जे गुरुत्वाला आहेत त्यांची आपण पूजा करावी असा भाव धरणारे ते दैवी गुणसंपदेचे। आपली पूजा व्हावी असं जर वाटत असेल तर तो भाव वारंवार तपासणं गरजेचं आहे। पुढचा शब्द भगवंतांनी स्तब्धा असा लिहिलेला आहे, म्हणजे ताठर झालेला, जो वाकायला तयार नाही असा। नम्रतेचं नाव ज्याच्या ठिकाणी मुळीच नाही असा। कधी कधी अहंकारामुळं आत्मश्लाघेमुळं आपण अद्वितीय आहोत अशा कल्पनेमुळं व्यक्ती अति ताठर बनते, त्याच्या ठिकाणी कसलीच करुणा राहत नाही। देवदयेनी आपण जसे आहोत त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवरची मंडळी पाहताना त्याला त्यांचे गुणच तसे म्हणून त्यांच्या वाट्याला तसं अशा प्रकारचं एक साधं बौद्धिक तर्क त्यांच्या ठिकाणी असतो, पण करुणा येत नाही। आपणच प्रत्येकजण आपलं स्वतःचं जीवन जगत असतो तरी देखील करुणा अथवा दयेचा थोडा देखील लवलेश त्याच्या ठिकाणी नसतो। तो कधीही कोणालाही शरण जाणं हे मुळातच त्याच्या ठिकाणी नसतं। आणि हे सगळं का झालेलं असतं तर ते धन मान मदान्विता हा धन आणि मान याच्या मदानी तो अतिशय चूर झालेला असतो म्हणून त्याची अशी गत होते असं भगवंत सांगतात। मी अशी एक गोष्ट वाचली ती की मरणाईत जे हा नक्की मरणार अशा पेशंट्सचा एक भला मोठा वॉर्ड होता। त्या भल्या मोठ्या लांब असलेल्या आणि तुलनेनी एकाच त्या हॉलमध्ये रुंदीत दोनच कॉट बसतील आणि अतिशय लांब असा उंची नाही काड्यापेटी कशी असावी तशा प्रकारे बांधकाम असलेलं अशी फार मोठी इमारत ती होती। आणि नवीन पेशंट आला, सगळेच मृत्यूची वाट पाहत होते, पण पलीकडच्या बाजूला सर्वात त्या टोकाला इकडं कुठे नीट व्हेंटिलेशन देखील नव्हतं, पण तिकडे त्यांना उजेड दिसत असे। आणि अशी एक वदंता होती तिकडून इथपर्यंत बातम्या यायच्या की वाह इथं काय वातावरण आहे, आम्ही आमचं दुखणं जणू विसरून जातो इतकं सुंदर वातावरण आहे। त्या वॉर्डमधली ती सर्वांना आकर्षक वाटेल अशी जागा होती। आणि त्या जागेवर झोपण्याचे अधिकारी म्हणजे त्या जागेच्या जवळ ज्या दोन कॉट होत्या त्या कॉटवर असणारे पेशंट आणि सगळे अशी वाट पाहत होते मृत्यू पंथाला लागलेले की आज न उद्या आपण तिथपर्यंत जाऊ आणि जशा जशा कॉट रिकाम्या व्हायच्या मधल्या आदल्या अथवा पुढच्या तसे पेशंट्स पुढे सरकायचे नवीन आलेले मागे असायचे आणि सगळीकडे अशीच एक वार्ता होती की ते मात्र फार सुखात आहेत आणि ते असं म्हणायचे की वा अगदी मृत्यूचा देखील विसर पडेल असं इथं आहे. असाच एक पेशंट कितीतरी वाट पाहून जवळपास 6-8 महिने वाट पाहून हळूहळू करून त्या जागेवर येण्याचा त्याचा नंबर आला. त्या कॉटवर तो गेला आणि समोर असलेल्या पेशंटला म्हणाला की इथं काहीतरी विशेष आहे. तो म्हणाला इथून उजेड येतो म्हणून विशेष आहे. काय विशेष आहे? तर त्या दोघांनाच दिसत होतं तसं काहीच विशेष नव्हतं. त्या बाजूनी उजेड होता एवढं जर सोडलं तर तिथून पलीकडं काहीच विशेष दृश्य दिसतच नव्हतं. तशी तिथं दृष्टी ब्लॉक झालेलीच होती. तो म्हणाला याला का बरं विशेष म्हणत असतील? तो म्हणाला बोलू नकोस. या सगळ्यांच्या मत्सराला आत्ता आपण पात्र आहोत. ही फार चांगली गोष्ट आहे. ते जर आपल्याला चांगल्या स्थितीत आहोत असं म्हणत असतील तर आपलंही म्हणण्याचं काम आहे की वाह किती छान जागेत आलो. आणि तशी गत विद्वानांची होते. तशी गत सत्ताधाऱ्यांची होते. प्रत्यक्षात जर तुम्ही पाहिलं तर 13-13 14-14 तास 15-15 तास काम करून आणि एकही दिवस सुट्टी न घेता काम करणाऱ्या माणसाला कोणीही चांगलं म्हणत नाहीये. पण वा ही जी गोष्ट आहे की काय असेल तिथं. पंतप्रधान असोत, राष्ट्रपती असोत, मुख्यमंत्री असोत, विद्वान असोत, धनवान असोत, सत्ताधीश असोत, त्या ठिकाणी गेल्यावर काहीच नाही. नेहमीसारखं जीवन आहे. तुमचं आमचं जेवढ्या आहाराने पोट भरतं तेवढंच पोट भरतं आणि तसं विशेष काही नाहीये. पण आता जग विशेष समजते तर विशेष आहे म्हणा. धन मान मदान्विता हा धनाचा आणि मानाचा एक प्रकारे मद चढायला सुरुवात होते आणि त्यामुळे तो ताठर होतो, त्यामुळे तो गर्विष्ठ होतो. यजंते नाम यज्ञैस्ते, नाम मात्र यज्ञ त्यालाही करायला आवडतं. तो धार्मिक नसतो, पारमार्थिक तर नसतोच नसतो. पण आता हाही एक मानाचा तुरा आपल्या मस्तकामध्ये मुकुटामध्ये खोवला जावा अशी त्याची इच्छा असते. ते यजन करतात पण ते यजन दंभपूर्वक असतं. यजन ते नाम यज्ञैस्ते दंभेन अविधीपूर्वकम, दंभानी आणि शास्त्रविधी सोडून. त्याच्या ठिकाणी दंभ असतो. दंभ म्हणजे एक असताना एक दाखवणं. जसं धार्मिक कृत्य करतो आहे पण धार्मिक नाहीये हाच दंभ. यज्ञ करण्याची तशी इच्छा नाहीये पण यज्ञानी प्रतिष्ठा मिळेल हाच दंभ. अशा प्रकारे तो दंभानी सर्व गोष्टी करायला प्रवृत्त होतो. त्याला तो जे करतो त्याच्यातच फार त्याच्यात तो दिमाग दाखवतो. समजा एखाद्या यज्ञामध्ये 100 लोकांना भोजन घालायचं असेल तर हा 10,000 लोकांना भोजन घालेल. पण यज्ञाचे विधी करत असताना जो विधी सांगतो त्याचं ऐकण्याचं याच्या गावीही नसतं. कोण कोण आलेलं आहे आणि आपण या यज्ञाद्वारा किती मोठे होतो आहोत एवढंच त्याच्या मनात असतं। तो अविधीपूर्वक असा यज्ञ करत असतो। अगदी गणपती बसवतात तेव्हा कधी कधी सार्वजनिक गणपती किंवा घरचे देखील गणपती, काही मंडळी अशी आहेत की घरी गुरुजींना बोलवून वगैरे पण गुरुजी पूजा सांगतात, त्याचं महत्व सांगतात, त्यांच्या शास्त्राप्रमाणे ते सांगत असतात, तर हा त्यांना लवकर आटपा म्हणून दमदाटी करत असतो। माईकवरून ऐकू येतं, सार्वजनिक ठिकाणी तर माईकवरून ऐकू येतं की भास झाला आता घ्या आरती घ्या अशा प्रकारे बोलायला सुरुवात करतात। याला अविधीपूर्वक असं म्हणायचं, त्याच्यात श्रद्धा काही नसते, त्याच्यात डामडौल असतो, मिजास असते, श्रेष्ठतेचा दंड असतो, शास्त्रविधीची त्याला कधीच पर्वा नसते। आणि कोणीही येऊन काहीतरी सांगावं आणि आपण ऐकावं, कोणी म्हणेल नाक धरा म्हणून नाक धरलं, स्वामीजी सांगायचं बाबा की गुरुजी म्हणाले की प्राणायाम करा, याला माहीतच नाही कसा प्राणायाम करायचा, ते म्हणाले की नाक धरा, त्याने गुरुजींचं नाक धरलं। स्वामीजी विनोद सांगायचे, त्याला विधी निषेध त्याला काहीही माहीत नसतं। तसंच तो या दंभानी जे मध्यंतरी एका मासिकात लेख आला होता, मुंबईचा एक प्रख्यात गुंडच म्हणायचं, त्यांनी गणेशोत्सवामध्ये त्या भागात सगळ्या गणेशोत्सवाचा तो अध्यक्ष होऊ इच्छितो असं जाहीर केलं। आणि जेव्हा तो अध्यक्ष झाला, सगळ्यांनी त्याला अध्यक्षपद दिलं, तेव्हा वर्गणी आमची माणसं गोळा करतील म्हणून त्यांनी सांगितलं। ज्या ठिकाणी वर्गणी पूर्वी मुंबईत भरपूर वर्गणी गोळा होते, पण ज्या ठिकाणी वर्गणी गोळा व्हायची समजा 5 लाख, त्या ठिकाणी 20-20 लाख वर्गणी गोळा व्हायला लागली, याची माणसं वर्गणी गोळा करत फिरायला लागली। शेवटी जे कार्यकर्ते होते मंडळाचे, त्यांची गचांडी धरून मागच्या वर्षी किती वर्गणी होती आणि यावर्षीही वाढली, ते अध्यक्षांमुळे वाढली, म्हणून मागच्या वर्षी जेवढी मिळाली तेवढेच वर्गणीत खर्च करा म्हणून त्यांना सांगितलं। पैसे मिळवण्याचे देखील किती मार्ग असू शकतात। अविधीपूर्वकम यजन म्हणजे सगळीकडे गणपती बसवण्यासाठी ते गेले। तर अशा प्रकारचे त्यांचे उद्देश दुसऱ्याला अंकित करून घेणं, धन अजून मिळवणं आणि विधीची पर्वा न करणं। मागच्या वेळेला आपण पाहिलं एरवी यागादिक क्रिया आहाण तेची धनंजया, परी विफळती आचोरोनिया नाटकी जैशी। यागादिक क्रिया पोकळ अशा तो इतकं नाट्य करून आणि दिखावा करून करतो की त्या निष्फळ होतात, त्याच्यातून त्याला आत्मशांतीसारखं समाधान मुळीच मिळत नाही। वल्लभाचिया उजरिया आपण या प्रति कुस्त्रिया जोडोनी तोषिती जैसिया अहेवपणे। एखादी सौभाग्यवती आपल्या यजमानांना मैत्रिणी मिळवून देते, आपल्यासारख्याच कुस्त्रिया जोडून देते। हे किती भलतं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय। आणि आपलं सौभाग्य अतिशय आनंदाने मिरवते, मी श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने मिरवते, तैसे आपण या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे, तसे आपणच आपल्याला महंत मानतात, मोठे मानतात आणि असाधारण गर्वाने फुगून जातात। मग लवो नेणती कैसे, आटीवा लोहाचे खांब जैसे, आटवलेला रस ज्याच्यामध्ये लोहाचा रस ओतलाय असे बिडाचे, किंवा ओतीव लोखंडाचे खांब, ते मुळीच वाकत नाहीत, मोडेल एक वेळ। साधा लोखंडाचा बार असेल तर तो वाकेल, पण असे ओतून केलेलं वाकत नाही, ते मोडेल पण वाकत नाही। का उधवले आकाशे शिळा राशी, किंवा आकाशामध्ये जसे पर्वत उभारून वर आलेले दिसावेत, तैसे आपुलिये बरवे आपणची रिझता जीवे, आपल्या ऐश्वर्याने आपणच संतुष्ट होऊन तृणाहुनी आघवे मानिती नीच, आणि जे इतर आहेत ते तृणापेक्षा देखील नीच कसपटा समान असं मानूनच चालतात। वरी धनाची या मदिरा, माजूनी धनुर्धरा, कृत्याकृत्य विचारा दूर सवते केले। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।